चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। सोमवार 12 ऑगस्ट 2019। डोमेस्टिक मार्केट। आज मार्केटमध्ये साखरेची मागणी मिश्रित राहिली। महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि NH4 वरील पूर परिस्थितीमुळे लोडिंग थांबवण्यात आले आहे। कारखान्यांचे भाव 3,110 ते 3,160 रुपये प्रति क्विंटल, तर रिसेलचे भाव 3,100 ते 3,150 रुपये आहेत। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,340 ते 3,380 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3,320 ते 3,360 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,210 ते 3,300 रुपये होता, तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,300 ते 3,325 रुपयेमध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव 318.20, तर US साखरेचा व्यापार 11.85 सेंट्समध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन 325 ते 330 डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव 340 ते 345 डॉलर राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 20,200 ते 20,500 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 21,500 ते 21,800 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमॉडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.31 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4 झाला। क्रूड फ्युचर्स 3,904 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 54.67 डॉलर होते। आज बकरी ईदच्या निमित्ताने BSE आणि NSE बंद राहिल्याने भारतीय निर्देशांकांचा व्यवहार बंद राहिला।